नमस्कार. ओंकार संस्कार केंद्रातर्फे मी श्रीमती अस्मिता शरद देव. रामनवमीपासून आपण जो उपक्रम सुरू केलेला आहे, समर्थ श्री रामदास स्वामी विरचित 13 भीमरूपी स्तोत्र, ती आपण ऐकतोय. आज मी अभिवाचन करतीये डॉक्टर सौ सुनीती विजय सहस्रबुद्धे यांनी लिहिलेल्या सार्थ आणि सविवरण 13 भीमरूपी स्तोत्र ह्या पुस्तकातलं 7वं स्तोत्र, उच्च केतूचा पराक्रम. रामायणातल्या सुंदरकांडात मारुतीनं ज्या लीला केल्या, जो पराक्रम केला, त्याचं वर्णन समर्थांनी या 7व्या स्तोत्रात केलेलं आहे. पुच्छ केतूचा पराक्रम. मारुती रायाचं सगळं बळ त्याच्या शेपटीत होतं. लंकेमध्ये त्याच्या लांगुलानं म्हणजे शेपटीनं काय कहर केला याचंच थोडक्यात वर्णन या स्तोत्रामध्ये आहे. त्यांनी लंकेमध्ये पाऊल ठेवलं आणि स्वतः गुप्त राहून आपल्या लांगुलाकडून असं काही नटनाट्य केलं की त्यामुळे सुंदरकांडासारखं सुंदर रमणीय कांड उभं राहिलं. मारुतीच्या शेपटीचं एवढं महत्त्व का? त्याचं उत्तर पुढील कथेमध्ये मिळतं. हनुमान हा साक्षात शंकराचा अवतार होता. पार्वती ही त्यांच्याबरोबर अवतार घेऊ इच्छित होती. त्यावर शंकर म्हणाले, या अवतारात मला ब्रह्मचारीच राहायचं आहे, तेव्हा तू माझ्याबरोबर येऊ शकत नाहीस. तेव्हा पार्वती म्हणाली, मी आपल्याशिवाय जगू शकणार नाही. म्हणून शंकरांनी हनुमानाचं रूप घेतलं आणि पार्वती झाली त्याची शेपटी. हा संदर्भ श्रीमद भागवत रहस्य डोंगरे महाराजांचं स्कंद 9 पृष्ठ 374 वर आलेला आहे. महारुद्र हनुमान समुद्रकिनारी आला. समुद्राला पाहून तो उड्डाण करायला सज्ज झाला. अपूर्व अद्भुत असं उड्डाण करून तो लंकेमध्ये पोचला. वारा ज्या वेगाने जातो त्याच वेगाने जाऊन त्यांनी सगळ्या लंकेचं नीट निरीक्षण केलं. तिथं त्यानं हीन दीन लाचार झालेल्या देवांना पाहिलं. ते पाहून त्याला अत्यंत क्रोध आला आणि त्यांनी खूप मोठ्या आवाजात गर्जना केली. पर्वत शिखरावर असलेला तो किल्ला म्हणजे लंका, त्यांनी एक मोठा सोटा घेऊन बडवून मोडायला सुरुवात केली. मोठ्यांनी आरोळ्या देत सगळ्या असुरांना घाबरवून सोडलं. त्यांनी अगदी लहान रूप धारण केलं आणि तो गुप्तपणे लपून बसला. त्याचं शेपूट मात्र असुरांचा शोध घेत घेत निघालं. तो अगदी गुप्तपणे बसला असल्यामुळे दैत्यांना गर्जनांचा आवाज तरी येत होता, पण तो आवाज कुठून येतोय, कोणाचा आहे हे मात्र समजत नव्हतं. एखाद्या तप्त ज्वालेप्रमाणे ते प्रचंड मोठे शेपूट वळवळत चाललं होतं. जणू काही प्रत्यक्ष मृत्यू चालला आहे असं वाटत होतं. त्या शेपटानं असुरांचे कित्येक सैनिक मारून टाकले. त्या पुच्छानं सैनिकांना इतकं मारलं की रक्ताचे पाट वाहू लागले. असुर पळत होते पण काही उपयोग होत नव्हता. लंकेचा जणू नाशच ओढवला होता. मारुतीनं लोखंडी खांब घेऊन दैत्यांच्या समुदायांना कुटून काढलं. अनेक दैत्यांना चिरडून टाकलं, भरपूर बडवून काढलं, फोडून काढलं. त्यांनी अनेक राक्षसांना दारामध्येच गळा दाबून ठार मारलं. ज्यांनी त्याला विरोध केला त्यांनाही त्यांनी कैद करून ठार मारलं. या सगळ्या विनाशामुळे ते असुर दुःखी झाले. काही सैनिक त्याला प्रतिकार करायला आले, त्यांना मारुतीने पकडून त्या राक्षसांच्या कमरांना घट्ट करकचून बांधलं आणि अतिशय संतापाने दात ओठ खात त्यांचा निपात केला. घराघरांमध्ये शिरलेल्या त्या वज्रासारख्या पुच्छाला राक्षसींनी तुच्छ मानलं, पण मग त्या घाबरून मोठ्या मोठ्यांनी ओरडू लागल्या. त्या पुच्छाला मारण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण ते शेपूट फुटेना तुटेना. सगळे राक्षस अगदी मेटाकुटीला आले आणि भीतीने लटलट कापायला लागले. तर अनेक राक्षस अशक्य वाटेल अशी गर्दी करून राहिले. काही जण शक्तीच्या गर्वाने अतिशय उन्मत्त झाले, तर काही जण संकटात सापडलेल्या बोकडासारखे उष्ण अवसान आणून प्रतिकार करण्यासाठी तयार झाले. अशा परिस्थितीत पुच्छ मात्र अतिशय वेगानं वाढत जाऊन घराघरात घुसलं आणि त्यानं मनसोक्तपणे आणि युक्तीनं त्या असुरांना मारलं. माजलेल्या त्या असुरांचे हात पाय मान हे सगळं ओढून त्यांना खाली पाडलं. त्यांना अडचणीत आणून त्यांचे हात पाय आणि शरीर यांना शेपटीने वेढा देऊन पिरगळलं. असंख्य राक्षसांना लोखंडाचा खांब घेऊन मारलं. एखाद्या चिडलेल्या भुजंगानी रागानी फुत्कार टाकावे तसे हनुमंताच्या क्रोधाच्या कचाट्यात असुरांची कुटुंबच्या कुटुंब सापडली. हनुमंताच्या भयभीत करणाऱ्या एका आरोळीनंच लंकेतले सगळे लोक घाबरले होते. घराघरांमध्ये खळबळ माजली होती. आता ते पुच्छ राजसभेत घुसलं. तिथे आसनांवर अनेक दैत्य बसलेले होते. पुच्छानं ती राजसभा उधळून लावली. मात्र ती सभा कोणाच्या पराक्रमाने उधळून लावलेली आहे हे कुणालाच कळत नव्हतं. हनुमंताचं पुच्छ म्हणजे जणू काही एक दोरीच, पण त्याचं सामर्थ्य असो की ते बंदुका तोफा अशा संहार साधनांसारखेच संहार करत होतं. अगदी सगळीकडे पुरून उरलं होतं. राजसभेत त्या पुच्छानं असा काही पराक्रम केला की रत्नांचे दिवे तेलाचे दिवे मालवून टाकून त्यांचं तेज त्यांची शक्ती नाहीशी केली. दंडुक्याने सगळ्यांना कुटून काढलं, खाली पाडलं आणि नुसता गोंधळ माजवला. आता मारुती गुप्त रूपाने रावणाकडे वळला. त्यांनी त्याचा मुकुट खाली पाडला आणि त्याच्या मस्तकावर वज्राप्रमाणे कठीण असे ठोसे मारले. सगळ्या राजसभेची दैना उडवली आणि मोठ्या ताकदीनं गर्जना करीत तो हिंडू लागला. त्यांनी बलाढ्य अशा असुरांना मारून टाकलंच, पण त्याचं शेपूट म्हणजेच पुच्छ केतू हा कुणालाच आवरत नव्हता. मारुतींनी त्या राक्षसांना हाताने यथेच्छ चोपून काढलं. तसंच हातात सोटा घेऊनही त्यांना चांगलंच बडवलं. त्यामुळे ते उन्मत्त राक्षस एकीकडे कलंडले. ज्याप्रमाणे भात शिजताना भाताची पेज भांड्यातून बाहेर पडावी त्याप्रमाणे ते बळाने उन्मत्त झालेले राक्षस जोरात पुच्छकेतूला विरोध करीत उठत, पण ते फसफसून वर येणाऱ्या पेजेप्रमाणे एकीकडे पडून जात. उन्मत्त झालेले राक्षस पुच्छ केतूला विरोध करीत उठत, पण भरपूर मार खाल्ल्यानं गलित गात्र झाल्यानं फजिती होऊन विटंबना होऊन एकीकडे पडत होते. सगळे दैत्य पुच्छकेतू आला असं बोलू लागले, पण अतिशय घाबरल्यामुळे अगदी गर्भगळीत झाल्यामुळे ते दैत्य काहीही न बोलता न चालता जमिनीवर बसून राहिले. असुरांचा नाश करण्याची मनातली इच्छा पूर्ण होत असल्यामुळे मारुतीला सुख प्राप्त होत होतं. त्या इच्छेच्या पूर्ततेसाठीच महारुद्र हनुमान लंकेच्या नाशासाठी प्रवृत्त झाला आणि त्यांनी देवांच्या रक्षणासाठी पुढं पाऊल टाकलं. त्यांनी लंका जाळून सरळ रावणाच्या पुत्राचा अक्षाचा आपटून वध केला आणि राक्षसांना दुःख देऊन त्याचा सूड घेतला. हनुमानांनी फजिती पावलेले दीनवाणे असे रावणाच्या कैदेत असलेले देव पाहिले. त्यांना पाहून मारुतीचं अंतःकरण कळवळलं आणि त्यांनी श्रीरामांना साद घातली. अतिशय धैर्यशाली आणि धीराचा तो हनुमान देवांना मुक्त करण्यासाठी तयार झाला. आता लवकरच देव मुक्त होणार असल्याने मनामध्ये अतिशय संतोषित झाला, समाधान पावला. रामाचा दूत असलेला वायुपुत्र हनुमान देवांना त्रास देणाऱ्या राक्षसांचा नाश करतो. हातात मुसळ घेऊन ते गरागरा फिरवतो आणि राक्षसांना चांगलं कुटून काढतो. जे अजस्त्र प्रचंड राक्षस आहेत त्यांच्या सर्वस्वाचं हरण करतो आणि अशा तऱ्हेने तो आमच्या सर्व देवांना आनंदित करतो. हनुमान सगळ्या लंकेला आग लावतो. सगळीकडे प्रचंड प्रमाणात अग्नी पेटून त्याचा कडकड तडतड भडभड असा आवाज येऊन तो अग्नी धडाधड पेटतो. राक्षसांखेरीज नगरामधली गोपुर आणि मंदिरं मात्र तो चांगली ठेवतो. सगळ्या दैत्यांना मात्र आपल्या पराक्रमाने ताब्यात ठेवतो. मारुतीने कित्येक घरं जाळली, इतकी जाळली की कितीतरी पिशाच सर्वत्र संचार करू लागली. म्हणजे त्या सगळ्या वाईट वृत्ती सगळीकडे पसरल्या. प्रचंड मोठे दैत्य लांब लांब उड्या मारीत धावत होते. तर काही जण तिथून पळ काढत असताना पुच्छाच्या गोलगोल फिरण्याने निर्माण झालेल्या पोकळीमध्ये अडकत होते. त्यामुळे तिथेही गडगड खडखड धडधड असे विविध प्रकारचे आवाज येत होते. देवांना मात्र हे सगळं पाहून आणि ऐकून आनंदच होत होता, कारण ते आता लवकरच मुक्त होणार होते. अशा प्रकारे हनुमंतांनी आपल्या पराक्रमानं उदंड राक्षसांना तडाखे मारून समाचार घेतला आणि आता तो समुद्रावरून उड्डाण करायला सज्ज झाला. तो अतिशय जोराने फुगला, थरारला, त्याचं शरीर प्रचंड महाकाय झालं. त्यांनी सागरावरून उड्डाण केलं आणि जानकीला भेटून आल्याचं सांगण्यासाठी तो झटकन श्रीरामांकडे गेला. शेवटच्या श्लोकामध्ये पौराणिक काळातील मारुतीच्या पराक्रमाची ही कथा चार ओळींमध्ये समर्थ सांगतात आणि रामदास या नावाचा उल्लेख करून रामाचा दास म्हणजे मारुती आणि स्वतः रामदास सुद्धा म्हणजे रामदास स्वामी स्वतः सुद्धा श्रीरामांना भेटल्याचं सांगतात. अवाढव्य अफाट अशा त्या राक्षसांमध्ये हनुमान एकटाच घुसला. त्याने आपल्या पराक्रमानं मोठाच दरारा निर्माण केला. त्याच्या गगनभेदी आरोळीमुळे कालचक्रही पालटलं. त्यांनी सीतेचा शोध लावला. सर्वांचं कल्याण हितच चिंतिलं आणि सगळ्या वानरांसमवेत रामाचा दास मारुती श्रीरामांना अगदी त्वरेने भेटला. हा आपण लंकेमधला मारुतीचा म्हणजे त्याच्या शेपटीचा पराक्रम ह्या सातव्या स्तोत्रामध्ये ऐकलात. ह्यानंतर आपण ऐकणार आहात सौप्रिया राजेश शिंदे हिने पठण केलेलं हे सातवं स्तोत्र. त्यानंतर उद्या भेटूया. तोपर्यंत नमस्कार.